नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अमेरिकेन इराणातल्या 3 अणुकेंद्रीय सुवातांचेर हल्लो केला. राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी हे मोठे यश आशिल्ल्याचे म्हळा. ऑपरेशन सिंधू खाला इराणातल्यान आता मेरेन सुमार 1117 भारतीयांक सुरक्षित मायदेशात हाडल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज छत्तीसगडातल्या रायपुरात राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ आणि केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या कॅम्पसची बुन्याद घालतले. हवामान खात्यान आयज कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम सहित साबार सुवातांनी उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आणि भारताच्या माया राजेश्वरन हिणे जर्मनीत बायलांच्या एकोड्या ITF J200 ग्लॅडबॅक टेनिस सर्तीचो खिताब जिंकलो. आता पुराय खबरो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला की अमेरिकेन इराणातल्या फोर्डो सहित 3 अणुकेंद्रीय सुवातांचेर हल्लो केला. सोशल मीडियाचेर ताणी केल्ल्या पोस्टात सांगला की अमेरिकेन फोर्डो, नतांज आणि इस्फहान हांगाच्या इराणी अणुकेंद्रीय सुविधांचेर यशस्वीपणान हल्लो केला आणि सगळी विमानां आता इराणी हवाई क्षेत्रा भायर आहात. ट्रम्प हांणी म्हळा की बॉम्बाचो पुराय पेलोड फोर्डो हांगा प्राथमीक सुवातेर मारला. संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाची पुष्टी केल्या की GBU-57A हो बंकर बस्टर बॉम्ब ह्या हल्ल्यात वापरिल्लो. दरेका अणुकेंद्रीय लक्षा खातीर 2 बॉम्ब तैनात केल्ले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी सांगला की इराणान आता हे झूज सोपोवपाक मान्य जावपाक जाय. ऑपरेशन सिंधू खाला इराणातल्यान सुमार 1117 भारतीयांक सुरक्षितपणान भायर काढल्यात. मशद सावन काल राती 290 भारतीयांक घेऊन एक खाशेले विमान नवी दिल्लीत पावले असे परराष्ट्र मंत्रालयान सांगला. मशद सावन आणि एक विमान काल सांजे वेळार 310 भारतीयांक घेऊन नवी दिल्लीत पावला. ऑपरेशन सिंधू खाला इराणातल्यान आपल्या नागरिकांक परत येऊक मजत केल्या खातीर नेपाळ आणि श्रीलंकेन भारत सरकारचे उपकार मानल्यात. नेपाळचो परराष्ट्र मंत्री आरजू राणा देवबा हांणी सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात विद्यार्थी परत येवपाक मजत केल्ल्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांचे ताणी उपकार मानल्यात. भारताच्या सहकार्याक लागून दोनूय देशांमधली घटमूट भागीदारी दिसून येता असे देवबा हांणी सांगले. हाचे आदी ऑपरेशन सिंधू खाला इराणातल्यान भारतीय नागरिकांवांगडा आपल्या नागरिकांक वेळार परतून येवपाक सोपे केल्ल्या खातीर श्रीलंकेन भारत सरकारचे उपकार मानिल्ले. भारत आणि श्रीलंका हांचे मधल्या घटमूट आणि टिकपी भागीदारीची ही एकचाराची कृती महत्वाची देख दिता असे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयान सोशल मीडिया पोस्टात म्हणा. आणि श्रीलंकेच्या लोकांनी हाचे खातीर भारताची खूप तोखणाय केल्या. नेपाळ आणि श्रीलंका सरकारच्या विनंतीप्रमाण दोनूय देशातल्या नागरिकांक भायर काढपाचे यत्न केल्यात असे इराणातल्या भारतीय दूतावासान सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयच्यान 2 दिसांच्या छत्तीसगडाच्या भोवडेर वतले. ह्या भेटी वेळार ते राजधानी रायपूर आणि नारायणपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कार्यावळींनी वाटो घेतले. घरमंत्री अमित शहा आज रायपूरातल्या राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ आणि केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या कॅम्पसची बुन्याद घालतले. सुमार 400 कोटी रुपया खर्च करून 40 एकर वाठारात हे विज्ञान विद्यापीठ बांधतले. मंत्री शहा आज नव्या राजपुरात सुरक्षा संबंधित प्रश्नांचेर छत्तीसगड आणि शेजारच्या राज्यांच्या पुलीस महासंचालक आणि अतिरिक्त पुलीस महासंचालक हांचे कडेन बसका घेवपाचे असतात. दुसरे बसकेत केंद्रीय गृहमंत्री डावपेचवादी अतिरेकीविशी सुरक्षेचो नियाळ घेतले. फाल्यां छत्तीसगड भोवडेच्या आपल्या दुसऱ्या दिसा केंद्रीय घरमंत्री बस्तर विभागातल्या नारायणपूर जिल्ह्यातल्या आबुजमात वाठाराक भेट दितले आणि थंयच्या गावकऱ्यांकडेन संवाद साधतले. हाचे भायर मंत्री शहा नारायणपूर जिल्ह्यातल्या इर्कभट्टी वाठारात आशिल्ल्या शिमसुरक्षा दळाच्या शिबिराकय भेट दितले आणि जवानांकडेन संवाद साधतले. ब्राझीलात काल राती दक्षिणेत सांता कॅटरिनातल्या प्रायगांडे हांगा हॉट एअर बलून अपघातात उणे 8 जणांक मरण आयला. गव्हर्नर जॉर्जिनो मेलो हांणी 21 लोक बोटीत आशिल्ल्याची खात्री केल्या. तातूंत पायलट सहित 13 जण सुरक्षित आसात. भलायकी केंद्रा लागसार हो अपघात झाला. पायलटाच्या म्हणण्या प्रमाण उजो लागिल्ल्यान ताका बलून सकयल देंवचो पडलो. जमनीर लागीं पावतकच ताणे प्रवाशांक उडी मारपाची सुचोवणी दिली. ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईज चीना सीओ लुला द सिल्वा हाणी हे घडणुकेचेर दुख उक्तायला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. नवी आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी काल पोरण्या गोयातल्या इगर्जी आणि कॉन्व्हेंटाच्या लॉनात 11वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. ह्या संदर्भात उलयतना तांणी निरोगी कूड, मन आणि शांत संसार वाढोवपाक योगाची भूमिका उक्तायली. योग म्हळ्यार एक आध्यात्मीक प्रवास असा, तातूंतल्यान एकचार आणि भितरले बळगे वाढटा हाचेर मंत्री नाईक हांणी भर दिलो. तशेंच 2015 आंतरराष्ट्रीय योग दीस सुरू जाल्ल्याचोय उगडास करून संवसारीक मळार हो दीस सुरू केल्ल्याचे श्रेय तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां दिले.
स्वास्थ्य हे बरे जीवन योग दिता. आमच्या पूर्वजांनी नवीन नवीन अशे तरेचे समाजात बरे गोष्टीचे निर्माण करपाचे काम चिंतनान हाजे द्वारे केले आणि ते संपूर्ण जगा खातीर केले. योगा हो एक अशी गोष्ट आहे की आमच्या देशान संपूर्ण जगाची देणगी दिली आहे. ही खरोखरच सगळ्यांचे जीवन सुखी जावचे, प्रत्येक जग सुखी उरचे ह्या भावनेन हो योगा गेली 11 वर्षां पहिली हो संपूर्ण जगान पावयला. आणि त्यावेळी जेव्हा आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजीन जेव्हा युनियन रेझोल्युशन हाडले 177 देशांनी त्याला पाठिंबो दिलो आणि आज जवळजवळ 190 पेक्षा जास्त लोक आंतरराष्ट्रीय योगा दीस हो साजरो करतात.
हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, उदेंत राजस्थान, दक्षिण हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज झारखंड, गंगटोक, अस्तंत बंगाल, दिल्ली, केरळ आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय असा. गुजरात दर्यादेग, पुराय कोंकण दर्यादेग, सोमालिया दर्यादेग आणि लागसारच्या दर्या वाठारांनी, ओमान लागसारच्या येमेन दर्यादेग आणि लागसारच्या दर्या वाठारांनी, मध्य आणि लागसारच्या उत्तर दक्षिण अरबी दर्या आणि ईशान्य अरबी दर्याच्या जायत्या वाठारांनी नुस्तेमारांक समुद्रात वसचे न्हय असो सल्लो हवामान खात्यान दिला. तसेच उत्तर आंध्र प्रदेश दर्यादेग, बंगालच्या मध्य, नैऋत्य आणि आग्नेय खाडीचे उत्तर भाग आणि अंदमान दर्याच्या जायत्या वाठारांनी नुस्तेमारांनी दर्यात वसचे न्हय असो सल्लो दिला. तमिळनाडू दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आणि रायलसीमात उष्ण आणि दमट हवामान असपाची शक्यताय असा. टेनिसात भारताच्या माया राजेश्वरन जर्मनीत जाल्ल्या बायलांच्या एकोड्या ITF J200 ग्लॅडबॅक सर्तीत जैत मिळयला. 16 वर्सां पिरायेच्या माया राजेश्वरन फायनलीत स्वित्झर्लंडाच्या नोएलिना मांटा हिका 6-8, 2-6, 8-2 असे हारयले. ताणी युरोपीय मातयेर पहिलो ITF ज्युनियर खिताब जिंकला. ताचे आदी उपांत्य फेरयेत तिणे फ्रान्साची डाकफी पेशी पेरिया डार्क हिका 6-8, 2-6, 8-1 असे हारयले. मायाचो हो 7वो ITF ज्युनियर खिताब असा. आदल्या खिताबाक J100 आणि J300 सर्तींनी ताणी जैत मिळयले, जातूंत जे म्हळ्यार ज्युनियर आणि आंकडो हो सर्तीची ग्रेड दाखयता. सर्तीत चडात चड आंकले हे सर्तीच्या उचेल्या पावड्याचे आणि चड क्रमवारी गुणांचे प्रतिनिधित्व करता. हेडिंग्लेग लीड्स हांगा जावपी एंडरसन तेंडुलकर ट्रॉफी क्रिकेट मॅचीच्या पहिल्या कसोटी मॅचीच्या तिसऱ्या दिसा इंग्लंड आयज पहिल्या डावात 3-2 209 धांवड्यावेल्यान मुखार खेळपाक सुरवात करतलो. ताचे आदी भारतान काल 3 विकेटी वगडावन 359 धांवड्यांचेर परतून डाव सुरू केल्लो आणि पुराय पंगड 471 धांवड्यांचेर आउट जाल्लो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अमेरिकेन इराणातल्या 3 अणुकेंद्रीय स्थळांचेर हल्लो केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी हे मोठे जैत आशिल्ल्याचें सांगला. ऑपरेशन सिंधू खाला इराणातल्यान आतां मेरेन सुमार 1117 भारतीयांक सुरक्षीत मायदेशांत हाडल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज छत्तीसगडांतल्या रायपुरांत राष्ट्रीय फॉरेन्सीक विज्ञान विद्यापीठ आनी केंद्रीय फॉरेन्सीक विज्ञान प्रयोगशाळेच्या कॅम्पसाची बुन्याद घालतले. हवामान खात्यान आयज कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम सयत साबार सुवातांनी उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आनी भारताच्या माया राजेश्वरन हिणे जर्मनीत बायलांच्या एकोड्या ITF J200 ग्लॅडबॅक टेनीस सर्तीचो खिताब जिंकलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.